नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी जागतीक आर्थिक स्थिरतेचो आधारस्तंभ म्हणून भारताच्या वाढत्या भूमिकेचेर भर दिला आनी आंतरराष्ट्रीय समृद्धीत राष्ट्राच्या महत्वपूर्ण योगदानाचेर उजवाड घालो. सुरिनामात सुरिनामी समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांवेल्या प्रतिनिधींकडे उलयतना मंत्र्यांनी ही टिप्पणी केली. भारताच्या प्रभावाची व्याप्ती अधोरेखित करपाक तांणी हालींच्या आकडेवारीचो संदर्भ दिलो आनी सांगले की जर तुमी ह्या वर्साच्या जागतीक विकासाबाबत IMF अपेक्षेप्रमाण पळयले जाल्यार एकूण जागतीक विकासात भारताचो वांटो 17% आसा. हे मूल्यांकन IMF प्रसिद्ध केल्ले आकडेवारी कडेन सुसंगत आसा, जे दर्शयता की 2026 वास्तवीक GDP आशिल्ल्याच्या भारताचो वांटो 17% आसतलो आनी तो जगातली सगळ्यात वेगान विस्तारणारी प्रमुख अर्थवेवस्था म्हूण आपलो दर्जो कायम दवरतलो. मंत्र्यांनी मुखार राष्ट्र सीमा हुप्पी विकासाची दूरदृष्टी स्पष्ट केली आणि भारताच्या औद्योगिक आणि आर्थिक उदयाक जागतिक स्थिरतेचे साधन म्हणून मांडले.
इंडिया कॉन्ट्रीब्युट्स टू द 17% ऑफ द टोटल ग्लोबल ग्रोथ. वी हेल्प टू डी रिस्क द इंटरनॅशनल इकॉनॉमी. वी हेल्प टू गिव्ह मोर पॉसिबिलिटीज. वी आर क्रिएटिंग मोर ऑप्शन्स. वी आर टुडे नेगोशिएटिंग अँड कन्क्लुडिंग मोर फ्री ट्रेड अग्रीमेंट्स फॉर कंट्रीज टू अवेल ऑफ इट. अँड अलोंग विथ दॅट वी आर ट्राइंग टू क्रिएट अ ग्लोबल फुटप्रिंट सो दॅट आर इम्पॅक्ट ऑन द इंटरनॅशनल इकॉनॉमी अँड द डी रिस्किंग ऑफ द वर्ल्ड इज ॲज इम्पॅक्टफुल फार रिचिंग ॲज पॉसिबल.
भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हांच्या हस्तुकी 1951 जिर्णोद्धार जाल्ल्या सोमनाथ मंदिराचे उक्तावण जाल्ल्याक 75 वर्सां पुराय जाल्ल्याच्या निमतान सोमनाथ अमृत पर्व मनोवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 11 मेक गुजरातात सोमनाथ मंदिराक भेट दितले. प्रधानमंत्र्यांनी आयज एका राष्ट्रीय दैनिकात लेख बरोवन ही माहिती दिली. ह्या लेखात तांणी म्हळां की कांय म्हयन्यांतूच सोमनाथा कडेन संबंदीत 2 म्हत्वाच्या कार्यक्रमांक उपस्थित रावप हो तांचे खातीर एक सन्मान आसा. ह्या वर्साच्या सुरवातीक प्रधानमंत्री मोदींनी सोमनाथ स्वाभिमान पर्वात भाग घेतिल्लो, जे मंदिरार जाल्ल्या पहिल्या हल्ल्याक 1000 वर्सां पुराय जाल्ल्याच्या निमतान आयोजित केल्ले. तांणी सोमनाथाक भारताच्या सांस्कृतीक सामर्थ्याचे आनी लवचिकतेचे प्रतीक म्हणला. मंदिराचो प्रवास हो विनाशाकडच्यान निर्मितीकडे जावपी प्रवास दर्शयता आनी परत परत जावपी हल्ले आनी संकटां उपरांतूय श्रद्धा आनी संस्कृती कशी टिकून रावंक शकता हें दाखयता. आपल्या दौऱ्या वेळार मोदी कुंभाभिशेक, ध्वजपूजा आनी महापूजाय करतले. केंद्रीय शिक्षण मंत्रालय वेगवेगळी राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशात युवकां मदले परस्पर संबंध घट्ट करप आनी सांस्कृतीक एकात्मतेक प्रोत्साहन दिवपाच्या उद्देशान 1 भारत श्रेष्ठ भारत उपक्रमा अंतर्गत युवा संगम टप्प्या 6 आयोजन करता. ह्या कार्यक्रमा अंतर्गत देशाच्या वेगवेगळ्या भागांत तरुण सहभागी भागीदार राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांक भेट दितले, जेणे करून तांकां विकास, जीवन, संस्कृतीक, दायज, शिक्षण, पर्यटन, नवोपक्रम आनी सर्वोत्तम पद्दतीच्या वेगवेगळ्या तासांचो अणभव घेवपाक मेळटलो. वेगवेगळी राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांतल्या लोकां मदीं संवाद आनी परस्पर सामंजस्य वाडोवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी 1 भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमाची संकल्पना मांडिल्ली. युवा संगम हो एक निरंतर चलपी शैक्षणीक आनी सांस्कृतीक आदान प्रदान कार्यक्रम जो विविधतेक केंद्रस्थानार दवरून मनयतात आनी सहभागी जिवनाच्या विविध पैलींचो सखोल अनुभव मेळटा. फाटल्या टप्प्यात युवा संगमाक देशभरातल्यान प्रचंड प्रतिसाद आनी व्यापक सहभाग मेळ्ळा. नागरी विमानन मंत्री राममोहन नायडू हांणी आज नवी दिल्लीत प्रेट अँड व्हिटनीच्या वरिष्ठ शिष्टमंडळाची भेट घेतली. सोशल मिडियात दिल्ल्या पोस्टात मंत्री नायडू हांणी सांगले की भारतात कंपनीची वाढत आशिल्ली गुंतवणूक ही इज ऑफ डुईंग बिझनेस संबंधित सुधारणांनी जागतिक पांवड्याचेर मूळ उपकरण निर्मात्याच्या देशात आपली उपस्थिती घटमूट करपाक कशी प्रोत्साहन करता ते दर्शयता.
India has emerged not merely as one of the world's fastest growing economies, but also as a nation that the world looks to for inspiration, for partnership, and more importantly, for leadership. India's aviation sector is not merely growing, it is transforming at a pace that is catching the attention of the entire world. Passenger traffic in financial year 26 alone has touched 191 million on combined domestic and international routes. If you talk about India's commercial fleet, it is set to reach 1100 aircrafts by 2027 and it will triple by 2035 in the next 10 years to up to 2250.
भारताच्या सिमरनजीत कौरान आज शांघायात सुरू आशिल्ल्या आर्चरी वर्ल्ड कप स्टेज 2 बायलांच्या रिकर्व वैयक्तिक प्रकारात उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतीय हवामान विभागान ह्या महिन्याच्या 10 ते 13 तारखे मजगती देशाच्या वायव्य भागात तुरळक ते विखुरलेल्या स्वरूपात गडगडाटासहित वादळ आणि विजांचो कडकडाट आणि नेटाच्या वाऱ्याचो अदमास दिला, तर कोकण आणि गोयात आज उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आसा असे हवामान खात्यान सांगला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.